93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण काही स्पेशल मुलींबद्दल बोलणार आहोत. मुलं आणि मुली, इनफॅक्ट मुलींची संख्या ग्रुपमध्ये जास्त आहे. काही दिवसांपूर्वी रेड एफ एम 93.5 वर मॉर्निंग नंबर वन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एका मुलाची आणि माझी भेट झाली रस्त्यात. आणि त्यांनी मला एक इन्सिडेंट सांगितला, शेअर केला, त्याच्यासोबत घडलेला. तो चालला होता रस्त्याने, रस्त्यात एक इंजर्ड कुत्रा होता. एक फोर व्हीलर आली, त्या फोर व्हीलरमधून 2 ते 3 मुली उतरल्या खाली. त्यांनी पाहिलं कुत्रा इंजर्ड आहे. त्यांनी लागलीच्या लागली रुमाल काढला, त्या कुत्र्याला थोडंसं पाणी वगैरे पाजलं, त्याला तो रुमाल बांधला. त्यांच्या लक्षात आलं जखम काय पट्ट दिवशी बरी होणारी नाही आहे, त्यामुळे त्यांनी त्याला गाडीत टाकलं कुत्र्याला. त्या मुलाला राहवलं गेलं. तो गेला त्या मुलींपाशी, त्यानं विचारलं त्या मुलींना, विद्यार्थिनींना, की काय तुम्ही कुठे घेऊन चाललाय कुत्र्याला. ते म्हणाले आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे, त्याला लागलाय, जखम झाली. त्याची क्युरियोसिटी संपेच ना, त्याने आणखीन एक प्रश्न विचारला. तो म्हणे मग सगळे कुत्रे पण त्रासात असतात, त्यांचं काय. ते म्हणाले की आम्ही सगळेजणी मिळून हे काम करतो. एक ग्रुप फॉर्म केला आहे त्या विद्यार्थिनींनी, आणि नंतर त्या विद्यार्थिनींनी त्यांची स्टोरी त्या मुलाला सांगितली. तो मुलगा इन्स्पायर झाला, त्यानं ती स्टोरी मला सांगितली, मी इन्स्पायर झालो. न राहून मी त्या मुलींशी बोललो. काय नेमकी स्टोरी आहे त्या मुलींची, तुम्हाला त्यांच्याच करवी ऐकवतो. त्या मुलींसोबत बोलणं झालं आहे माझं. जर आपण गप्पा मारल्या ज्या मी त्या मुलींसोबत, त्या तुम्हाला आता थोडाच वेळात ऐकवणार आहे. मी थोडाच वेळात 4 ट्रॅक्स प्ले करतोय. नाशिकचा यूथ किती सुंदर काम करतोय ना, याचं जागृत उदाहरण आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये ऐकायला विसरू नका. थांबून राहा, जर काही कामधाम असतील थोडी बाजूला ठेवा. पोरांना, नाशिकच्या पोरींना जरासं एनकरेज करण्याचं काम आपण सगळे मिळून पण करूयात. आता काय बजावते राहो.